चीनीमंडी.com पॉडकास्ट।
झिम्बाब्वे साखर उत्पादन मूल्यात वृद्धी झाल्याने टोंगाट न वाढवले साखरेचे दर। झिम्बाब्वेची साखर उत्पादक कंपनी टोंगाट हुलेट झिम्बाब्वेनं साखरेच्या किमती वाढवल्या आहेत। मार्चमध्ये साखरेच्या किमतीत शेवटची वाढ झाली होती। साखर उत्पादनाच्या वाढलेल्या मूल्यामुळे दर वाढलेले आहेत। यामुळे देशाच्या स्थानिक शेतकऱ्यांना काही मर्यादेपर्यंत फायदा होऊ शकतो, पण साखरेच्या वाढलेल्या किमतीमुळे ग्राहक नाराज आहेत। झिम्बाब्वे ऊस किसान विकास संघाचे अध्यक्ष एडमोर वेटरई यांनी सांगितलं की साखर उत्पादन मूल्य वाढलं होतं। देशामध्ये उत्पादित साखर या परिसरात सर्वात स्वस्त होती आणि यासाठी मूल्य समायोजनामुळे पुरवठ्यात सुधारणा होईल। टोंगाट हुलेटनं अलीकडेच आंतरबँक विनिमय दरानुरूप मूल्य समायोजनाचा संदर्भ देऊन किमती वाढवल्या आहेत।